हेलो। हाँ, खरे बोलते हैं। हाँ नमस्कार, मैं परांजपे स्किल्स में बोलता हूँ। एक्चुअली अपन परांजपे स्किल्स ब्लूरिच प्रोजेक्ट में बैठे हो, तो मी इन्क्वायरी केली होती ब्लूरिच ओरायन आणि तो BHK वगैरे, मग त्याला जस्ट विचारावं तुम्हाला की काय आपलं पुढे डिसिजन आपलं झालं आहे नाही, कसं काय इंटरेस्ट आपल्याला। ठीक आहे, हरकत नाही, ओके, थँक्यू।